चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गुरुदत्त कडून सॅनिटायझरचं वाटप। श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी आणि गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिरोळ प्रशासनाला गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे यांच्या हस्ते सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं। कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक माननीय माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदत्तनं नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेला आणि प्रशासनाला नेहमीच मोलाची साथ दिली आहे। कोरोना रोगाचा मुकाबला करण्यासाठी आज गुरुदत्त शुगर्स आणि गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टनं शिरोळ तहसील कार्यालय, जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालय, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड पोलीस ठाणे, जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड पत्रकार संघाला सॅनिटायझरचं वाटप करून आपली सामाजिक बांधिलकीची परंपरा सुरू ठेवली। यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाक, पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगेटे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर कुंभार, युवा मोर्चाचे नेते अध्यक्ष पृथ्वीराज यादव, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शहा उपस्थित होते।